प्रिय श्रोत्यांनो, उपासना हा आपला रेडिओ कार्यक्रम सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकता आणि तो आपल्याला आवडतो याचा पुरावा म्हणजे आपण पाठवलेली ही हजारो पत्र. मित्रांनो, काही तत्वज्ञानी म्हणतात, खा प्या आणि मजा करा, पैसे नसतील तर कर्ज काढा, पण चैन मात्र निश्चित करा. स्वर्गीय आनंद हवा तर नशा करा, मादक द्रव्यांची किंवा दारूची. पण यांना खरंच सुखशांती मिळते? ही नशा उतरल्यावर नैराश्य विफलताच दिसू लागते. पण एकदा देवावर भाव ठेवून तर बघा. देवभक्तीच्या नशेमध्ये गढून जा. ही नशा एकदा चढली ना की स्वर्गीय आनंद मिळेल, दुःख काळजा देव निवारण करील, जीवनामध्ये चमत्कार घडतील. उपासना कार्यक्रमामध्ये आपलं जीवन कसं बदलून टाकायचं, एखादी जादूची कांडी फिरवून हेच आम्ही आपल्याला सांगतो. मित्रांनो, या उपासनेमध्ये सामील होण्यासाठी मनाची तयारी करूया या भक्तिगीतानं.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू आम्हाला सांभाळलंस, आमच्या सर्व गरजा भागवल्यास, तू आमच्या सोबत राहिलास, आम्ही तुझे आभारी आहोत. पवित्र बापा, आजच्या ह्या शांत वेळी आमची तुझ्याजवळ प्रार्थना आहे की तू आमच्याशी बोल. तुझं वचन ग्रहण करण्याकरिता तू आमच्या मनाची तयारी कर. आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्या जीवनात कार्य कर प्रभू. प्रार्थना आहे त्या सर्व लोकांकरिता जे आज बिछाण्याला खिळलेले आहेत, वेदनांनी तळमळत आहेत, ज्यांची मने दुखी आहेत, निराश आहेत, जे जीवनाला कंटाळलेले आहेत, बापा अशा सर्वांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांच्याशी बोल, त्यांना आपली शांती पुरीव, त्यांना आपला आनंद पुरीव. प्रार्थना आहे त्या सर्व कुटुंबांकरिता ज्या कुटुंबांमध्ये शांती नाही, भांडणं आहेत, गैरसमज आहेत, तू त्यांना अकल दे, बुद्धी दे. हो दे प्रभू की आजचं वचन आम्ही समजून घ्यावं, ह्या वचनाला आपल्या जीवनामध्ये आम्ही लागू करावं आणि ह्या वचनांप्रमाणे आम्ही जगावं, चालावं. तू आमची मदत कर. ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपित आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा थेसलनिका करास दुसरे पत्र 3:6 पुढची वचने. थेसलनिका करास दुसरे पत्र 3:6 मी आपणाकरिता वाचत आहे. तो म्हणतो, बंधुजन हो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करीतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आम्हापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. तो म्हणतो, आम्ही तुम्हास आज्ञा करीतो. तो इकडे तिकडे हवेत बोलत नाही. विश्वासणाऱ्यांनी अव्यवस्थितपणे चालू नये. काही लोक मला असे भेटलेत जे म्हणतात, शुभवर्तमान सांगण्यासाठी आम्ही दारूच्या अड्ड्यावर जाऊन त्या लोकांसोबत बसायला हवे. त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांच्यापैकी एक व्हायला हवे. मला एक अशी महिला माहीत आहे जी अशाच प्रकारे अशा लोकांमध्ये जाऊन बसू लागली आणि शेवटी ती सुद्धा दारू पिऊ लागली. देवाचे वचन सांगते की आम्हाला अशा अव्यवस्थित लोकांपासून स्वतःला दूर ठेवायचे आहे. अर्थातच त्यांना शुभवर्तमान सांगायचे आहे, परंतु त्यांच्याशी सख्य करून त्यांच्या पातळीवर येऊन नाही. आम्ही कोणाच्या मागे जावे ह्याविषयी देवाने आम्हाला फार स्पष्टपणे सांगितले आहे. 7 आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे, कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही. ज्या प्रकारच्या समूहात आपण वावराल तसेच आपण बनाल. विश्वासणाऱ्यांनी ते कोणाशी सहभागिता ठेवतात व कोणासोबत वावरतात ह्याविषयी सावध असायला हवे. थेसलनिका येथील लोक प्रभू येशूसोबत योग्य नाते ठेवून चालत होते व त्याविषयी त्यांचा छळ झाला. पौलाने त्यांना सांत्वना, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. आता तो त्यांना हे माहीत करून देत आहे की तो सुद्धा छळ व त्रास सहन करीत आहे. श्रोत्यांनो, जर आपण प्रभूसाठी खंबीरपणे उभे राहता तेव्हा आपणाला त्यासाठी किंमत मोजून द्यावी लागते. आम्ही पाहिले की विश्वासणाऱ्याने वचनात बळकट व्हायला हवे. नंतर आम्ही पाहिले की विश्वासणाऱ्यांची वर्तणूक किती महत्वाची आहे व त्याची चालचलणूक देवाच्या वचनात कशी बळकट व्हायला हवी, कशी असायला हवी. आता आपण विश्वासणाऱ्यांच्या कार्याकडे वळत आहोत जे फार व्यावहारिक आहे, ज्यात आम्ही व्यस्त असायला हवे. त्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. त्या म्हणजे देवाचे वचन आमच्या अंतकरणात, आमच्या जीवनात रुजायला हवे. 8 तो सांगतो, आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तो म्हणतो, आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. जे काही त्याने खाल्ले त्यासाठी त्याने पैसे दिलेत. नंतर तो पुढे म्हणतो, परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. त्याच्या मिशनरी कार्याकरिता, अर्थात पौलाच्या मिशनरी कार्याकरिता कोणीही त्याला पैसे देऊ नये असा त्याचा क्रम होता. त्याच्यासाठी कुठलीच तरतूद केलेली नसे. जेव्हा तो मंडळ्यांची स्थापना करीत होता तेव्हा तंबू बनविण्याद्वारे तो स्वतःचा खर्च काढीत असे. तरीसुद्धा मंडळ्यांची स्थापना झाल्यानंतर जेव्हा पॉल दुसऱ्या व तिसऱ्या वेळेला त्यांना भेट देण्यास आला तेव्हा त्यांच्याकडून त्याला दान मिळाले. तो गलतीकरांना स्पष्ट करतो की त्यांनी देवाच्या कार्याकरिता द्यावे. फिलिपीकरांचे त्यांच्या दानाबद्दल तो आभार मानतो. एरुश्लेम येथील गरीब संतगणांसाठी त्याने स्वतः तिसऱ्या मिशनरी फेरीमध्ये दान घेतले, पण तो पैशाच्या विषयी फाजील उत्साही कधीच झाला नाही. गेल्या शतकात काही लोक असे होते ज्यांनी ख्रिस्त येणार म्हणून सर्व विकले व स्वतःला पांढऱ्या चादरीत गुंडाळून घराच्या छतावर ते जाऊन बसले, ख्रिस्त येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या बऱ्याच कृतींवरून त्यांचे धर्म वेडेपण जाहीर झाले. उदाहरणार्थ, घराच्या छपरावर जाण्याची काय गरज? काय प्रभू एखाद्या खोलीतून त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकत नाही काय? घराच्या छपरावर जाण्यापेक्षा एखाद्या उंच डोंगरावर जाणे बरे नाही काय? मग पांढऱ्या चादरीची काय गरज? जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत येऊ तेव्हा तो योग्य प्रकारे आम्हाला वस्त्राच्छादित करणार आहे. सर्व संपत्ती विकून तिला पैशामध्ये बदलण्याची काय गरज? काय त्यांना असं वाटत होता का की ते पैसे घेऊन जाऊ शकतील? बघा श्रोतांनो, लोक कशा अर्थहीन व बेकारच्या गोष्टी करतात. जर आपला विश्वास आहे की ख्रिस्त वापस येणार आहे तर आपण त्याच्यासाठी कार्य कराल. तुम्ही त्याच्या कार्यामध्ये व्यस्त व्हाल. कुठे ना कुठे आपण अवश्य त्याच्या कार्यामध्ये व्यस्त व्हाल. ह्या जगातल्या जमिनीवर वचनरूपी बीज पेरण्याच्या कार्यात आपण व्यस्त व्हाल, जेणेकरून अधिक पीक यावे. नंतर पॉल पुढे नव्या वचनात काय म्हणतो पहा. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. पॉल म्हणतो की ज्याने प्रेषित होण्याच्या नात्याने त्याला प्रभूकडे आणले व त्यांच्यात मंडळी स्थापित केली त्याला दान घेण्याचा पूर्ण अधिकार व हक्क आहे. तरीसुद्धा त्याने हे केले नाही, कारण थेसलनिका येथील विश्वासणाऱ्यांसाठी त्याला आदर्श ठेवायचा होता, जेणेकरून त्यांनी धर्मवेडे होऊ नये, फाजील उत्साही होऊ नये. एका जोडप्याविषयी मला माहीत आहे जे धर्मवेडे होते. त्यांना असं नेहमी वाटायचं की ते फार धार्मिक लोक आहेत, परंतु जेव्हा ज्या बायबल शाळेमध्ये ते शिकत होते त्या ठिकाणी त्यांचे पेपर्स तपासण्यात आलेत तेव्हा त्यांना चांगले ग्रेड्स मिळाले नाहीत, कारण त्यांना खऱ्या अर्थाने देवाचे वचन माहीत नव्हते. पण ते फार आत्मिक असण्याचा दिखावा करीत होते. एकदा ते एका देवाच्या सेवकाकडे येऊन म्हणाले, आम्हाला मिशन क्षेत्रात जाऊन देवाची सेवा करायची आहे. देवाच्या सेवकाने त्यांना विचारले, काय तुमच्या सेवेला आर्थिक पाठबळ आहे? ते म्हणाले, नाही, आमचा भरोसा देवावर आहे आणि आम्ही देवावर भरोसा ठेवूनच त्या ठिकाणी जात आहोत. तोच आमच्या सर्व गरजा पुरवणार आहे. ते देवाचे सेवक त्यांना म्हणाले, देवावर विश्वास ठेवणे तर चांगले आहे, योग्य आहे, पण काय तुम्हाला असं वाटत नाही का की तेथे जाण्याआधी देवाने ह्या ठिकाणीच तुमच्यासाठी आर्थिक पाठिंबा तयार करावा? तुम्ही एखाद्या संस्थेशी संलग्न होऊन आर्थिक सहकार्य का घेत नाही? जर देवाने तुम्हाला त्या कार्यासाठी निवडले आहे तर तो तुमची मदत करण्यास व तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास लोकांना उत्साहित करेल. परंतु श्रोत्यांनो, त्या जोडप्याला तसे करण्याची इच्छा नव्हती. ते फक्त देवावर विश्वास ठेवणार होते. हे जोडपे मिशन क्षेत्रात गेले, पण तेथे त्यांची स्थिती बिघडली. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी जो पैसा गोळा केला तो त्यांना त्या ठिकाणाहून वापस आणण्यासाठी उपयोगात आणल्या गेला, आणि तेव्हापासून ते दोघे एकमेकांपासून अलग झाले. त्यांनी एकमेकांना सूटपत्र दिले. त्या स्त्रीने पुनर्विवाह केला व त्या पुरुषाविषयी असे ऐकण्यात आले की त्याने पूर्णपणे विश्वासाचा त्याग केला. मला शंका वाटते की काय त्यांच्यामध्ये खरोखर विश्वास होता. त्यांचे ते वागणे मूर्खपणाचे व धर्मवेडेपणाचे होते. आणि आज अशा प्रकारचे अनेक लोक जगामध्ये आहेत. पॉल मिशनरी कार्य फार व्यवहारात्मक बनवित होता. त्याने स्वतःच्या हाताने परिश्रम करून स्वतःसाठी पैसे जमा केले व हे त्याने थेसलनिका येथील विश्वासणाऱ्यांसाठी आदर्श ठरावे म्हणून केले. तो ह्याविषयी पुढच्या वचनात सांगतो, 10व्या वचनात, कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नाही. एक विश्वासणारा जो प्रभूच्या येण्याची वाट पाहतो तो स्वप्नाळू नसतो, तो कार्य करतो. कार्य नाही, भोजन नाही, हाच नियम प्रेषितांनी लावून दिला होता. तो म्हणतो, जर कोणी कार्य करणार नाही तर त्याने भोजन सुद्धा घेऊ नये. हे फार आश्चर्यचकित करणारे आहे की लोक ह्या बाबतीत कसे धर्मवेडे होतात. मुडी बायबल इन्स्टिट्यूटचे डीन 50 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना सांगतात. एका खोलीत 2 तरुण राहत होते. ते असेच फार धार्मिकपणाचा दिखावा करणारे संत होते. एक दिवस ते दोघे जेवणाच्या खोलीत नाश्ता, दुपारचे भोजन व रात्रीचे भोजन करण्याकरिता आले नाहीत. डीन त्यांना पाहण्याकरिता वर त्यांच्या खोलीत गेले तर काय पाहतात की ते दोघे एका ठिकाणी बसून वर आकाशात पाहत आहेत. डीनने त्या लोकांना विचारले, तुमची तब्येत ठीक नाही का? तुम्ही जेवायला का आला नाहीत? ते म्हणाले, आम्ही फक्त देवावर विश्वास ठेवित आहोत. तो आम्हाला जेवायला जाण्याकरिता कधी सांगेल ह्याची आम्ही वाट पाहत आहोत. डीनने त्यांना विचारले, काय तुम्हाला भूक लागली नाही? ते म्हणाले, हो, आम्हाला भूक लागली आहे. मग देवाच्या सेवकाने त्यांना म्हटले, मग तुम्हाला असं वाटत नाही का की त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला जेवायला खाली जा असे सांगत आहे? ते म्हणाले, नाही, आम्ही खास प्रकटीकरणाची वाट पाहत आहोत व तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. डीन त्यांना म्हणाले, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुम्ही येथून जाल पण खाली जेवणाच्या खोलीत नाही, पण तुम्ही ह्या बायबल महाविद्यालयातून जाल. तुम्ही येथे राहू शकणार नाही. अशा धर्मवेडेपणाला येथे मुळीच जागा नाही. श्रोत्यांनो, आज आम्हाला भविष्यद्वाण्यांच्या बाबतीत सुद्धा धर्मवेडेपणा आढळतो. हे फार मनोवेदक आहे की ह्या पत्रात भविष्यद्वाण्यांविषयी अधिक सांगण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास अर्धे व्यवहारिक गोष्टींना देण्यात आले आहे. पॉल मंडळीसाठी ख्रिस्ताचे परतणे ह्याच्या व्यावहारिक बाजूवर अधिक भर देतो. भविष्यद्वाणीविषयी धर्मवेडे होणे एक गोष्ट आहे व भविष्यविषयक सत्यांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना आमच्या ह्या पृथ्वीवरच्या जीवनाला लागू करणे जेणेकरून ते व्यावहारिक व कार्यशील व्हावे ही दुसरी गोष्ट आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताची प्रतीक्षा करीत आहोत तेव्हा आम्हाला त्याच्यासाठी कार्य करायचे आहे. एक मोठी बाग होती, ज्या ठिकाणी एक व्यक्ती त्या बागेला पाहायला गेला. खूप सुंदर बाग होता तो. माळी त्याला वेगवेगळी फुलझाडे दाखवित होता. त्या व्यक्तीने त्या माळ्याला विचारले, ह्या बागेचा मालक कोण आहे, कोठे आहे तो, तो कधी येतो? माळ्याने उत्तर दिले, ते तर बऱ्याच वर्षांपासून आलेले आहेत. मग त्या व्यक्तीने विचारले, तुम्ही हा बगीचा इतका चांगला कशाला ठेवता? माळ्याने उत्तर दिले, माझा मालक कधी पण येऊ शकतो, कदाचित आज सुद्धा. मालकाच्या येण्याच्या अपेक्षेत तो त्या बागेला पूर्ण वेळ सुंदर बनवून ठेवित होता. श्रोतनो, अगदी हेच पॉल ह्या ठिकाणी सांगत आहे की प्रभूच्या येण्याची प्रतीक्षा करीत असताना आम्हाला त्याच्या कार्यामध्ये व्यस्त राहायचे आहे. तो म्हणतो की कोणी जर काम करणार नाही तर त्याने खाऊही नये. त्या लोकांमध्ये काही धर्मवेडे लोक होते ज्यांनी कार्य करण्याचे थांबवले आणि आपला पूर्ण वेळ ख्रिस्ताच्या परत येण्याची ते वाट पाहू लागलेत. आणि त्यांनी असा निश्चय केला की आम्ही नुसते बसून त्याची वाट पाहू. पॉल लिहितो की त्यांना जीवन देऊ नका, त्यांनी कार्य करायला हवे. 11व्या वचनात तो पुढे म्हणतो, तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही एक काम न करीता लुडबुड करीतात असे ऐकतो. येथे आम्हाला स्थिती सांगण्यात आली आहे. तेथे काही लोक होते जे स्थायी रूपाचे कार्य करीत नव्हते. देवाचे वचन पसरविण्याच्या कार्यात त्यांना काहीच रुची नव्हती, परंतु मात्र ते व्यस्त होते. ते ह्या सर्व गोष्टींमुळे मंडळीत समस्या निर्माण करीत होते. संपूर्ण सफरचंदाच्या टोपलीला सडविण्यास एक सडलेले सफरचंद पुरे असते. तेलाला खराब करण्याकरिता एक माशी पुरेशी असते. आणि एक धर्मवेडी व्यक्ती मंडळीतील अनेक लोकांच्या आत्मिक जीवनावर प्रभाव टाकण्याकरिता पर्याप्त असते. ह्याच कारणामुळे पॉलने त्यांना लिहिले की जे अव्यवस्थितपणे वागत आहेत त्यांच्यापासून त्यांनी दूर व्हावे, आणि जे व्यवस्थितपणे वागत नाहीत त्यांना त्यांनी दूर करावे. ते उद्यानप्रमाणे व्यस्त दिसतात पण ते कार्य करीत नाहीत, लुडबुड करीत राहतात. 12 वचनात तो म्हणतो, अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करीतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे. हे फार आत्मिक वाटत नाही हो ना श्रोतानो, हे फार सैद्धांतिक वाटते. आज जर अशा प्रकारे व्यस्त राहणारे लोक शांत राहून कार्य करतील, काही ठोस कार्य करतील, तर मंडळीतील अनेक समस्या सुटू शकतील. सेवेमध्ये एक गोष्ट मला आढळली आहे, ती म्हणजे जे लोक कमी दान देतात तेच लोक मंडळीत अधिक समस्या निर्माण करतात. त्यांनाच नेहमी हिशोब घेण्याची घाई असते. तेच विचारतात की हा पैसा कुठे खर्च झाला, ह्या पैशाचं काय झालं, ह्याचा हिशोब कुठे आहे, ह्याच्या पावत्या कुठे आहेत. काही लोक जितके देत नाहीत त्यापेक्षा अधिक महाग समस्या मंडळीत निर्माण करतात. अशा प्रकारचे लोक थेसलनिका येथे सुद्धा होते. पॉल म्हणतो त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे. पुढे 13 वचन पहा, तुम्ही तर बंधूंनो बरे करताना खचू नका. हे किती विलक्षण आहे. विश्वासणारा ज्याला एक धन्य आशा आहे त्याने देवाचे कार्य करीत असताना खचू नये. देवाचे सेवक मुडी म्हणतात, मी कार्यामध्ये खचतो, कार्यासाठी खचत नाही. 14 वचन, ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानित नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका. मंडळीत जे समस्या निर्माण करणारे आहेत त्यांच्यापासून लोकांनी दूर राहायला हवे. तरीसुद्धा बरेच लोक अशा लोकांचा पक्ष घेतात कारण त्यांना वाटतं की त्यांनी त्यांच्याविषयी बोलू नये. त्यांना त्यांच्या वाचाळपणाबद्दल माहीत असते. अशा वाचाळपणापासून दूर राहणे मंडळांमध्ये योग्य गोष्ट आहे. पुढे 15-16 वचने, तरी त्याला शत्रू समजू नका तर त्याला बंधू समजून त्याची कान उघाडणी करा. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देऊ. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. खरोखर श्रोत्यानो, हे किती सुंदर आहे, किती चांगले आहे. इतकं काही असून सुद्धा पॉल ह्या लोकांना सांगतो की तुम्ही अशा व्यक्तीला शत्रू समजू नये तर त्याला बंधू समजून त्याची कान उघाडणी करावी. फक्त प्रेमाने सांगायचे नाही तर त्याला चांगले दाटून सांगायचे आहे. आणि नंतर शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देऊ. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. नंतर 17 वचनात तो लिहितो, मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही प्रत्येक पत्रात खूण आहे, मी अशा रीतीने लिहित असतो. श्रोत्यानो, हे पत्र पौलाच्या हस्ताक्षराचे आहे. त्याने स्वतः ह्या पत्रावर हस्ताक्षर केले. 18 वचनात तो म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. त्याचे पत्र आशीर्वादाने समाप्त होते. एका विलक्षण पत्राची ही समाप्ती आहे जी आम्हाला हे शिकवते की भविष्यद्वाण्यांचे ज्ञान धर्मवेडेपणाकडे आळशीपणाकडे धाव घेण्यापेक्षा मनाला शांती पुरविणारे आहे. आज आम्हाला स्वतःचे आणि आमच्या मंडळांचे परीक्षण करायचे आहे. आज आमच्या मंडळांमध्ये बरेच लोक धर्मवेडे आहेत. जो कोणी समूह येतो, जे कोणी पवित्र शास्त्रातून शिकवण देतात, त्या सर्वांच्या मागे हे धाव घेतात आणि धर्मवेडे होऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी एका स्त्रीशी मी बोलत होते जिने मला सांगितले की प्रभू येशू ख्रिस्ताला नाळ नव्हती. मी विचारले, हे कसं शक्य आहे, तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्या स्त्रीने मला सांगितले की पवित्र आत्म्याच्या द्वारे मरिया गर्भवती झाली आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा मरियाच्या शरीराशी कुठलाही संबंध नव्हता आणि म्हणून त्याची नाळ कापण्यात आली नाही. श्रोत्यानो, हा धर्मवेडेपणा आहे. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानव होता आणि संपूर्ण परमेश्वर आहे. त्यामध्ये कुठलीच कमतरता नव्हती, उणीव नव्हती. अशा प्रकारची शिकवण देणारे अनेक लोक आज जगामध्ये उठलेले आहेत. आम्हाला अशा लोकांपासून सावध राहायचे आहे. धर्मवेडे होऊन आम्हाला फालतू गोष्टींवर आपले लक्ष लावायचे नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त वापस येणार. त्याने जी शिकवण आम्हाला पवित्र शास्त्रात दिलेली आहे ती खरी आहे, त्यावर विश्वास ठेवून आम्हाला त्याच्याकरिता कार्य करायचे आहे. आम्हाला त्याचे शुभवर्तमान गाजवायचे आहे, त्या लोकांना ख्रिस्ताकडे आणायचे आहे जे अजूनही पापामध्ये आहेत, अंधकारात आहेत, जे नाशाच्या मार्गावर आहेत. सतर्क व्हा श्रोत्यांनो आणि कार्य करायला सुरुवात करा. मला खात्री आहे की थेसलनिकाकरास पहिले पत्र आणि दुसरे पत्र ह्याच्या अध्ययनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद लाभलेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांचे मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देवो.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा आहे का? marathittb@radio882.com.
तोपर्यंत नमस्कार.